93.5 वर रेड एफ एम वर 9:15 झालंय. तर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि भरपूरशी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. अवघे बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक आहेत रेड एफ एम 93.5 च्या अनिव्हर्सरीसाठी. आणि 7 अजूबे ही एक ऍक्टिव्हिटी तर आहेच आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा रेड एफ एम 93.5 नाशिकमध्ये आल्यापासून तर अगदी आजच्या तारखेपर्यंत नाशिककरांचं आम्हाला लाभलेलं प्रेम, आम्हाला लाभलेला सपोर्ट, या सगळ्या गोष्टी पाहता वाढलेल्या जबाबदारीची एक जाणीव रेड एफ एम 93.5 ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकात आहे. आणि सध्या हीच तयारी प्रचंड सुरू आहे. म्हणजे आम्ही सगळे इकडे बोलणारी जी मंडळी आहे, आम्हाला असं आळशी कॅटेगरीमध्ये वगैरे टाकलं जातं या लोकांकडून, म्हणजे सजावट करणं वगैरे. त्यातल्या त्यात श्रुती आणि स्मिता या दोघींचं कॉन्ट्रीब्युशन असतं सजावटीच्या कामांमध्ये, पण आम्ही जरा लांब लांब पळत असतो कारण त्या गोष्टी आपल्याला जमतच नाही ना, करणार काय. एक तर आधीच रंगाबाबतीतला आपला एक मोठा घोळ होतो, म्हणजे माझ्या बाबतीतली ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसेल, काइंड ऑफ रंगांध आहे मी म्हटलं तरी चालेल, बऱ्याचशा रंगांमधले फरक मला कळत नाही. त्यामुळे आपण त्या सगळ्या प्रोसेसपासून थोडंसं दूर राहिलेलंच बरं, नाही का. उगाच रंगाचा बेरंग का करावा, कारण आपल्याला रंगांमध्ये फरक सगळंच कळत नाही असं नाही. मी ओळखू शकतो, पिवळा ओळखू शकतो, निळा ओळखू शकतो, बऱ्यापैकी ओळखू शकतो, पण कधी कधी गनगन होऊन जाते माणसाची, प्रत्येकाचीच होत असावी आय थिंक. असो, लेट इट बी, हे त्यामध्ये नको जाऊयात आपण. पण सार गोष्टी एक गोष्ट, तयारी भरपूर सुरू आहे, प्रिपरेशन चालले आहेत, इन्व्हिटेशन्स पाठवले जात आहेत आणि धमाल चाललेली आहे. एकूणच या धमालबद्दल आज बोलायचं आहे, अँड स्पेशली रेड एफ एम के साथ अजूबे उसके बारे में भी कुछ बातें होंगी. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.